देवी अर्थात स्मॉल पॉक्स। पॉक्स कुलातील व्हेरिओला मेजर आणि व्हेरिओला मायनर या विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग। व्हेरिओला मेजर या विषाणूंमुळे झालेला देवीचा आजार तीव्र स्वरूपाचा असतो, तर व्हेरिओला मायनर या विषाणूंमुळे झालेला आजार सौम्य स्वरूपाचा असतो। 1950 पर्यंत जगभर मोठ्या प्रमाणात देवी या रोगामुळे रुग्ण मृत्युमुखी पडत असत। जागतिक आरोग्य संघटनेने जगभर देवी लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवल्याने या रोगाचे उच्चाटन झाले आहे। देवी हा फक्त मनुष्याला होणारा विषाणूजन्य रोग आहे। या रोगाचे संक्रमण देवी बाधित रुग्णाच्या संपर्कातून किंवा रुग्णाच्या वस्तू वापरल्याने होते। या रोगात काही वेळा रुग्णाच्या त्वचेवर फोड येतात, मात्र रुग्णाची प्रतिकार शक्ती तीव्र असल्यास त्वचेवर फोड येत नाहीत। रुग्णापासून आणि श्वसन मार्गावाटे पसरणाऱ्या विषाणूंपासून हा रोग पसरतो। शरीरात विषाणूंनी प्रवेश केल्यानंतर ते 12 ते 14 दिवस सुप्तावस्थेत असतात। या दिवसात विषाणूंची संख्या वाढते। सुप्तावस्थेनंतर रोगाची लक्षणे दिसू लागतात। ताप येणे, थंडी वाजणे आणि स्नायूदुखी ही रोगाची लक्षणे आहेत। त्यानंतर 2-3 दिवसात प्रथम चेहरा आणि खांद्यापासून कोपरापर्यंत त्वचेवर पुरळ उठतात। हळूहळू पुरळ छाती, पोट आणि पाठीवर पसरतात। पुरळ आल्यानंतर 7 ते 10 दिवसात रुग्णापासून विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। पुरळामध्ये पाण्यासारखा द्रव भरतो आणि 10 ते 12 दिवसात पू भरतो। नंतर पुरळांवर खपली धरते आणि ते कोरडे पडतात। मात्र ज्या ठिकाणची खपली निघाली आहे तेथे त्वचेवर एक कायमचा व्रण शिल्लक राहतो। डोळ्यांमध्ये देवीचा संसर्ग झाल्यास कायमचे अंधत्व येते। 5 ते 10% रुग्णांमध्ये पुरळातून आणि नाकातोंडातून रक्तस्राव होतो। ही अतिशय गंभीर अवस्था असून त्यामुळे रुग्ण 7 ते 8 दिवसात मरण पावतो। लागण झाल्याच्या सुमारास देवी आणि गोवराचे पुरळ एकसारखेच दिसतात। मात्र देवीचे पुरळ एकाच वेळी येतात, तर गोवराचे पुरळ टप्प्याटप्प्याने येतात। देवीचे पुरळ चेहरा आणि हातावर अधिक प्रमाणात येतात, तर गोवराचे पुरळ मात्र चेहरा आणि छाती किंवा पोटावर येतात। गोवर आणि देवीचे पुरळ एकसारखे दिसत असल्याने देवी झाल्याचा संशय आल्यास देवीचे निदान इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीखाली करून देवीचा आजार नसल्याची खात्री करून घेण्यात येते। संशयित रुग्णामध्ये पुरळ उठण्याआधी लघवी व रक्तामधील विषाणू आणि पुरळातील द्रवात असलेले विषाणू तपासण्यात येतात। देवी या रोगावर लसीकरण हा एकमेव प्रतिबंधक उपाय आहे। या रोगाची लागण झाल्यानंतर बरे होण्यासाठी मात्र देवीवर एकही उपचार उपलब्ध नाही। देवीवरील उपचारामध्ये रुग्णाला आराम मिळेल असे उपाय केले जातात, तसेच द्वितीय संसर्ग होऊ नये म्हणून देखील उपाय केले जातात। प्राचीन काळात भारत आणि चीनमध्ये लसीकरणाचा प्राथमिक प्रयत्न केला जात होता। ज्या व्यक्तींना देवीचा सौम्य रोग होतो त्यांना देवीचा तीव्र रोग होत नाही हे या देशातील लोकांना ठाऊक होते। म्हणून निरोगी व्यक्तीच्या त्वचेवर फोडातील द्रव चोळून किंवा देवीच्या फोडावरील खपलीची भुकटी नाकावाटे हुंगून या रोगाचा प्रतिबंध करण्याचे प्रयत्न लोक करीत असत। मात्र या प्रयत्नांमध्ये काही वेळा तीव्र संसर्ग होण्याची शक्यता आढळल्याने नंतर ही प्रथा बंद पडली। 1798 साली एडवर्ड जेन्नर याने गोवर झालेल्या व्यक्तीच्या रक्तरसापासून देवीची लस शोधून काढली। तेव्हापासून देवीच्या रोगाचा प्रसार थांबला। व्हॅक्सिनेशन हा शब्द व्हॅक्सी या डॅनिश शब्दापासून आलेला आहे। लॅटिन भाषेतील व्हॅक्सी म्हणजे काऊ अर्थात गाय। गायीसाठी असलेल्या शब्दापासून आणि काऊ पॉक्सपासून व्हॅक्सिनेशन हा शब्द रूढ झाला आहे। सामूहिक लसीकरणानंतर जागतिक आरोग्य संघटनेने 1977 मध्ये भारतातून देवी हा रोग नष्ट झाल्याचे आणि 1980 साली जगातून देवी हा रोग समूळ नष्ट झाल्याचे जाहीर केले। देवी या रोगावरील सार्वत्रिक लसीकरण आता बंद करण्यात आले आहे। भविष्यात पॉक्स विषाणूंमध्ये जनुकीय बदलाने मानवी संसर्ग झाल्यास उपचार करणे शक्य व्हावे म्हणून जगातील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अटलांटा अमेरिका आणि रशियन स्टेट सेंटर फॉर रिसर्च ऑन व्हायरोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी रसिया या दोन प्रयोगशाळांमध्ये देवीचे विषाणू अधिकृतपणे जतन केले आहेत. ही नोंद डॉक्टर शशिकांत प्रधान यांनी लिहिली आहे.